आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अतिशय चुरशीच्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत, भाजपा सर्वात मोठा पक्ष. राज्यात मतदारांचा संमिश्र कल, प्रमुख उमेदवारांना पराभवाचा धक्का. बहुचर्चित बारामती जागेवर सुप्रिया सुळे यांचा विजय. नवीन ऊर्जा, नवीन उत्साह आणि नवीन संकल्प घेऊन पुढे जाणार, पंतप्रधानांचं प्रतिपादन. हा जनतेचा आणि लोकशाहीचा विजय असल्याचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं मत. आणि राज्यात 3 ते 4 दिवसात मोसमी पाऊस दाखल होणार, स्थिती अनुकूल असण्याचे हवामान विभागाकडून संकेत. आता सविस्तर बातम्या. 2024 लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं 292 जागांवर विजय मिळवला असून इंडिया आघाडीनं 231 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार प्रमुख राष्ट्रीय पक्षांचं संख्याबळ असं आहे. भारतीय जनता पक्ष 240, काँग्रेस पक्ष 98, समाजवादी पक्ष 37, तृणमूल काँग्रेस 29, द्रमुक 22, तेलुगू देसम 16 आणि इतर 18 उमेदवार विजयी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमधून, गृहमंत्री अमित शहा गांधीनगरमधून, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लखनौमधून तर काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाड आणि रायबरेलीमधून विजयी झाले आहेत. अभिनेत्री कंगना राणावत हिमाचल प्रदेशातल्या मंडी इथून तर अनुराग सिंग ठाकूर हमीरपूर मतदारसंघातून आणि अभिनेत्री हेमा मालिनी मथुरा इथून विजयी झाले आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना मात्र अमेठी मतदारसंघामध्ये पराभव पत्करावा लागला. काही राज्यनिहाय निकाल असे आहेत. अंदमान निकोबारमधली एकमेव जागा भाजपानं जिंकली आहे. आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेस पक्षानं 4 जागा जिंकल्या असून भाजपानं 3 जागा मिळवल्या आहेत. अरुणाचल प्रदेशातल्या 2 जागांवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आले आहेत. आसाममध्ये 14 जागांपैकी 9 ठिकाणी भाजपानं विजय मिळवला असून काँग्रेसला 3 जागा मिळाल्या आहेत. बिहारमध्ये भाजपा आणि संयुक्त जनता दलामध्ये चुरस दिसून आली. भाजपानं 11 तर संयुक्त जनता दलानं 12 जागांवर विजय मिळवला. गुजरातमध्ये भाजपानं निर्विवाद वर्चस्व राखत 25 जागा पटकावल्या आहेत. काँग्रेसला 1 जागेवर समाधान मानावं लागलं. मध्य प्रदेशात देखील सर्व 29 जागांवर भाजपानं विजयी पताका फडकावली आहे. उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला समाजवादी पक्षानं अटीतटीची झुंज देत 37 जागांवर विजय मिळवला. भाजपाला 33 जागा मिळाल्या. राजस्थानात भाजपानं 14 जागांवर विजय मिळवला असून हरियाणामध्ये भाजपा 5 तर काँग्रेस पक्षानं 4 जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली अर्थात एनसीआर दिल्लीमधून सर्व जागा भाजपानं जिंकल्या आहेत. या निवडणुकीत केरळमध्ये भारतीय जनता पक्षानं 1 जागेवर विजय मिळवत आपलं खातं उघडलं. इथं काँग्रेस पक्षानं 14 जागांवर विजय मिळवला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्रात 48 मतदारसंघांपैकी महाविकास आघाडीला 30 तर महायुतीला 17 जागा मिळाल्या आहेत. 13 मतदारसंघांमध्ये काँग्रेस तर 9 ठिकाणी भाजपानं विजय मिळवला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 9 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला 8 आणि शिवसेनेला 7 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 1 जागा मिळाली आहे. एका ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. अहमदनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे निलेश लंके यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे सुजय विखे पाटील यांच्यावर 7,407 मतांनी मात करत विजय मिळवला. अमरावतीमध्ये काँग्रेसचे बळवंत नारखेडे यांनी भाजपाच्या नवनीत राणा यांचा पराभव केला. साताऱ्यामध्ये भाजपाचे छत्रपती उदयनराजे भोसले विजयी झाले आहेत. बीडमधून भाजपाच्या पंकजा मुंडे यांना पराभूत करत शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे विजयी झाले आहेत. प्रतिष्ठेच्या ठरलेल्या बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सुनेत्रा पवार यांचा पराभव करत विजय मिळवला. नाशिक मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे निवडून आले आहेत. महायुतीच्या डॉ भारती पवार दिंडोरी इथून तर हेमंत गोडसे नाशिकमधून पराभूत झाले. बुलढाणा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नरेंद्र खेडेकर यांचा पराभव केला. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये भाजपाचे उमेदवार नारायण राणे विजयी झाले आहेत. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी भाजपाच्या हीना गावित यांना पराभूत केलं. पालघर मतदारसंघात भाजपाचे उमेदवार हेमंत सावरा यांना विजयी घोषित करण्यात आलं आहे. जालना मतदारसंघात भाजपाचे विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांना पराभव पत्करावा लागला. काँग्रेसचे कल्याण काळे यांनी त्यांच्यावर मात केली. उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपाचे उमेदवार पियुष गोयल विजयी झाले. मात्र उत्तर मध्य मुंबईत भाजपाचे उज्ज्वल निकम यांना पराभव पत्करावा लागला. दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अरविंद सावंत विजयी झाले, तर दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई यांना विजयी घोषित करण्यात आलं आहे. रायगड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनंत गीते यांच्यावर 82,784 मतांनी विजय मिळवला. ठाणे मतदारसंघात शिवसेनेचे नरेश म्हस्के विजयी झाले आहेत. सांगली इथं अपक्ष उमेदवार विशाल पाटील 1,00,000 अधिक मतांनी विजयी झाले. बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे, तर मावळ मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विजयी झाले. शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. पुणे शहर मतदारसंघात भाजपाच्या मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा पराभव करत बाजी मारली. ओडिशा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपानं 77 जागांवर विजय मिळवला असून तो सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सत्तारूढ बिजू जनता दलाला 52 जागा मिळाल्या आहेत. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत तेलुगू देसम पक्षानं 134 जागा मिळवत निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. देशातल्या जनतेनं राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएवर तिसऱ्यांदा विश्वास दाखवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नवी ऊर्जा, नवा उत्साह आणि नव्या संकल्पासह पुढे जाऊ असं ते म्हणाले. देशाच्या इतिहासात हे क्षण अभूतपूर्व असल्याचं मोदी यांनी नमूद केलं. निवडणूक प्रचारात सहभागी झालेल्या आणि पक्षासाठी जीव झोकून काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मोदी यांनी आभार मानले. दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयातून त्यांनी काल सर्व कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, राजनाथ सिंह, अमित शहा, विनोद तावडे आदी भाजपाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. ही निवडणूक केवळ एका राजकीय पक्षाविरुद्ध नव्हती, तर भाजपानं कब्जा केलेल्या यंत्रणेच्या विरुद्ध होती असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. देश चालवण्यासाठी जनतेला भाजपा नको होता हे जनतेनं एकमतानं आणि स्पष्ट सांगितलं असल्याचं त्यांनी काल नवी दिल्ली इथं सांगितलं. हा भाजपासाठी मोठा संदेश असल्याचंही त्यांनी नमूद केलं. लोकसभा निवडणुकीचा निकाल हा जनतेचा आणि लोकशाहीचा विजय असल्याचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेलं नसून जनतेचा आदेश मान्य असल्याचं त्यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. लोकसभेच्या निकालामुळे देशात परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली आहे, देशपातळीवरचं चित्र आशादायक आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुंबईमध्ये वार्ताहरांशी बोलताना दिली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि मित्रपक्षांना मिळालेलं यश हे राहुल गांधी यांनी काढलेल्या पदयात्रेचं यश असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईमध्ये व्यक्त केली. देशात परिवर्तन होऊ शकत नाही असं चित्र निर्माण केलं जात होतं. या प्रचाराला जनतेनंच उत्तर दिलं आहे. या देशात जनतेपेक्षा मोठं कुणीही नाही असं पटोले म्हणाले. देशात नक्की कोणाबरोबर जायला हवं हे महाराष्ट्रातल्या जनतेनं दाखवून दिलं आहे. राम मंदिर बांधून सुद्धा अयोध्येमध्ये भाजपाचा उमेदवार पराभूत होतो यावरून देशामध्ये मंदिरांबाबत आस्था आहे पण लोक त्यासाठी मतं देत नाहीत हेच यामधून स्पष्ट झालं असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं. हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीचं सुखोई लढाऊ विमान तांत्रिक बिघाडामुळे काल नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातल्या शिरसगाव इथं एका द्राक्षबागेत कोसळलं. विमानातल्या दोन्ही चालकांनी प्रसंगावधान राखत हवाई छत्रीमधून उडी घेतल्यानं ते दुर्घटनेमधून बचावले. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग तसंच गोव्यामध्ये पुढे सरकला आहे. येत्या 3 ते 4 दिवसात राज्यात मोसमी पाऊस दाखल होण्यासाठी स्थिती अनुकूल असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज कोकण किनारपट्टीवर सोसाट्याच्या वारासह पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. अतिशय चुरशीच्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत, भाजपा सर्वात मोठा पक्ष, राज्यात मतदारांचा संमिश्र कल, प्रमुख उमेदवारांना पराभवाचा धक्का, बहुचर्चित बारामती जागेवर सुप्रिया सुळे यांचा विजय, नवीन ऊर्जा, नवीन उत्साह आणि नवीन संकल्प घेऊन पुढे जाणार पंतप्रधानांचं प्रतिपादन, हा जनतेचा आणि लोकशाहीचा विजय असल्याचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं मत, आणि राज्यात 3 ते 4 दिवसात मोसमी पाऊस दाखल होणार, स्थिती अनुकूल असल्याचे हवामान विभागाकडून संकेत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.